नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जगाशी स्पर्धा करण्यासाठी विद्यापीठांमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. मुंबईत लोकभवन इथं रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात आज ते बोलत होते. त्याआधी नागपूर इथं भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाला त्यांनी संबोधित केलं. जग सध्या युद्धाच्या छायेत असून त्यावर केवळ संवादाच्या मार्गानेच तोडगा निघू शकतो, असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि त्यांना ईद तसंच नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. पश्चिम आशियातल्या विविध ठिकाणांवर सुरू असलेल्या हल्ल्यांचा यावेळी निषेध करण्यात आला, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. ईद उल फित्र किंवा रमजान ईद निमित्त आज राज्यात सर्वत्र नमाज पठण करण्यात आलं. राजधानी मुंबईसह गावोगावी मशिदी आणि ईदगाहमध्ये प्रार्थनेसाठी गर्दी झाली होती. मुस्लिम समाजानं एकमेकांना शुभेच्छासह भेटवस्तू आणि मिठाई देत ईदचा सण साजरा केला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस तसंच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी नमाजच्या ठिकाणी जाऊन मुस्लिम समुदायाला शुभेच्छा दिल्या. इराणविरोधातली लष्करी कारवाई कमी करण्याचा विचार करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की लष्करी कारवाईचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण होत आलं आहे, त्यामुळे मध्यपूर्वेतील लष्करी कारवाई आवर्ती घेण्याचा विचार अमेरिका करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समितीकडून युवांसाठी आयात निर्यात लॉजिस्टिक्स प्रशिक्षण अभ्यासक्रमाला आजपासून सुरुवात झाली. मुंबईत शिवसेना भवन इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन झालं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.